योहान अध्याय 4। पुरुषांनी हे ऐकले की येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करून घेत आहे, परंतु खरे पाहता येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत। पुरुषांनी आपणाविषयी ऐकले आहे हे येशूला समजले, म्हणून येशू यहुद्यातून निघून परत गालिल प्रांतात गेला। गालिलाकडे जाताना येशूला शमरोन प्रांतातून जावे लागले। शमरोनातील सुखार नावाच्या गावात येशू आला। याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे। याकोबाची विहीर तेथे होती। लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता, म्हणून येशू विहिरीजवळ बसला। ती दुपारची वेळ होती। तेव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली। येशू तिला म्हणाला,
मला प्यावयास पाणी दे।
हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते। ती शोमरोनी स्त्री म्हणाली,
तुम्ही यहुदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे। तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता, याचे मला मोठे आश्चर्य वाटते।
यहुदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोक्याचे संबंध नव्हते। येशूने उत्तर दिले,
देव काय दान देतो याविषयी तुला माहित नाही, आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहित नाही। तुला जर या गोष्टी माहित असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस, आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते।
ती स्त्री म्हणाली,
महाराज, जिवंत पाणी आम्हाला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही। आमचा पिता पूर्वज याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हाला दिली। ते स्वतः या विहिरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरे ढोरे याच विहिरीचे पाणी पीत असत।
येशू म्हणाला,
जो कोणी हे पाणी पील त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पील त्याला कधीही तहान लागणार नाही। मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल, त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल।
ती स्त्री येशूला म्हणाली,
महाराज, ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही।
येशूने तिला सांगितले,
जा तुझ्या पतीला घेऊन इकडे ये।
ती स्त्री म्हणाली,
मला पती नाही।
येशू तिला म्हणाला,
हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही। खरे तर तुझे 5 पती झाले, आणि आता तू ज्याच्या बरोबर राहतेस तो तुझा पती नाही। तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस।
ती स्त्री म्हणाली,
महाराज, मला आता कळले की तुम्ही एक संदेष्टा आहात। आमचे वाड वडील या डोंगरावर उपासना करीत, परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की येरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे।
येशू म्हणाला,
बाई माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी येरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही। जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही शमरोनी उपासना करता। आम्ही यहुदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळते, कारण यहुदी लोकांकडूनच तारण येते। असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील। तशी वेळ आता आलेली आहे, आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत। देव आत्मा आहे, म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे।
ती स्त्री म्हणाली,
मसीहा येणार आहे हे मला माहित आहे। मसीहा येईल तेव्हा तो आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेल।
येशू म्हणाला,
ती व्यक्ती तुझ्याशी आता बोलत आहे, मीच तो मसीहा आहे।
तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले। येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले। परंतु तुम्हाला काय पाहिजे? अगर तुम्ही तिच्याशी का बोलत आहात? असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही। मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली। तिने गावातील लोकांना सांगितले,
एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले, त्याला भेटायला चला, कदाचित तो ख्रिस्त असेल.
मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले. ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करू लागले,
गुरुजी दोन घास खाऊन घ्या.
परंतु येशूने उत्तर दिले,
माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही.
म्हणून शिष्य एकमेकांना विचारू लागले,
येशूला कोणीतरी अगोदरच काही खावायस आणून दिले काय?
येशू म्हणाला,
ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न, त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, पीक गोळा करायला अजून 4 महिने आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा, लोकांकडे पहा, पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो आनंद काळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणाऱ्यासह आनंदी आहे. एक पेरणी करतो तर दुसरा कापणी, असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे? ज्या पिकासाठी तुम्ही मेहनत केली नाही त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हास पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हास मिळतो.
त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरून त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते,
मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.
शोमरोनी लोक येशूकडे आले, त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे 2 दिवस राहिला. आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला. ते लोक त्या स्त्रीला म्हणाले,
पहिल्यांदा तू जे आम्हाला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला, परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हाला कळले की खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.
2 दिवसांनी येशू तिथून निघाला आणि गालील प्रांतात गेला. पूर्वीच येशू म्हणाला होता की संदेष्ट्याला त्याच्या देशात मान मिळत नाही. येशू जेव्हा गालिलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले. वलांडण सणाच्या दिवसात येरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती, कारण ते लोकही सणानिमित्त तेथे गेले होते. येशू पुन्हा गालिलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य अधिकारी होते त्यापैकी एक अधिकारी कफरनहूम नगरात राहत होता. या माणसाचा मुलगा आजारी होता. येशू यहुदियातून आला आहे आणि आता तो गालिलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफरनहूम येथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली, कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता. येशू त्याला म्हणाला,
चमत्कार आणि अद्भुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल.
राजाचा अधिकारी म्हणाला,
महाराज माझा लहान मुलगा मरण्यापूर्वी माझ्या घरी चला.
येशूने उत्तर दिले,
जा तुझा मुलगा वाचेल.
येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला. तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नौकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले,
तुमचा मुलगा बरा आहे.
त्या मनुष्याने विचारले,
माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले?
नौकर म्हणाले,
काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला.
तुझा मुलगा वाचेल असे 1 वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला. यहुद्यातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार.